चीनीमंडी.com पॉडकास्ट।
टाळेबंदी संदर्भात 3 मे नंतर सतर्कता बाळगून मोकळीक देण्याचा प्रयत्न। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली असून टाळेबंदी संदर्भात 3 मे नंतर काय करायचं याचा निर्णय परिस्थिती पाहून अतिशय सावधतेनं आणि सतर्कता बाळगून करावा लागणार आहे। रेड झोनमध्ये आता मोकळीक देणं राज्याच्या हिताचं नाही। रेड झोनमधील नियम अधिक कडकपणे पाळावे लागतील, परंतु ऑरेंज झोनमध्ये बाधित क्षेत्र सोडून इतर ठिकाणचे तसेच ग्रीन झोनमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले। आज मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या, त्यावेळी ते बोलत होते। शब्दातीत भावना। मुंबई ही हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला मिळाली असून आज त्या सर्व हुतात्म्यांचं स्मरण आहे। मी त्यांना विनम्र अभिवादन करतो असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की हा महाराष्ट्र लढवय्या महाराष्ट्र आहे। महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा कित्येक शतकांची आहे। अनेक राज्यकर्ते, क्रांतिकारक, समाजसुधारकांचा महाराष्ट्र आहे। रूढी परंपरा मोडून आधुनिकतेकडे जाणारा हा महाराष्ट्र आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतिबा फुले, शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे। अशा पराक्रमी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचं भाग्य आपल्याला लाभलं याचा आनंद आहे। ही भावना आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही। आज महाराष्ट्राचा 60वा वर्धापन दिन आहे। त्यानिमित्तानं हुतात्म्यांना मुख्यमंत्री म्हणून वंदन करताना, त्यांना अभिवादन करताना अंगावर रोमांच उभं राहिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी दिला आठवणींना उजाळा। महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरक महोत्सव धूमधडाक्यात साजरा करावयाचा होता, परंतु आजच्या परिस्थितीत ते शक्य नसल्याचं सांगताना मुख्यमंत्र्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला। ते म्हणाले की आजोबा प्रबोधनकार ठाकरे, वडील बाळासाहेब ठाकरे आणि काकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभाग घेतला होता। आज त्यांची आणि सेनापती बापट शाहीर अमर शेख यांची आठवण होते। आज मला माझ्या आईची, माची देखील आठवण येते।